आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्वोच्च न्यायालयातर्फे येत्या 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान विशेष लोक अदालतीचं आयोजन, तर महाराष्ट्रासह नागपुरात 27 जुलै रोजी भरणार राष्ट्रीय लोक अदालत. तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची मागणी. नागपुरात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेच्या हॉट मिक्स प्लांट विभागाद्वारे विशेष चमू कार्यरत. आणि नागपूर गोंदिया आणि गडचिरोलीत उद्या मुसळधार पावसाची शक्यता. चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 778 गावं बाधित. प्रलंबित खटले निकाली काढण्याच्या तसंच मध्यस्थातर्फे खटले सामोपचारानं मिटवण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल उचलत सर्वोच्च न्यायालयानं येत्या 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान विशेष लोक अदालतीचं आयोजन केलं आहे. हा उपक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या 75व्या वर्षाच्या अनुषंगानं घेण्यात येत आहे. ज्या लोकांचे खटले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी केलं आहे. याबद्दल सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांचं आवाहन आपण ऐकूया.
इस साल 29 जुलाई से 3 अगस्त तक भारत के सर्वोच्च न्यायालय ने लोक अदालत का आयोजन किया है. इस साल सर्वोच्च न्यायालय अपने 75वें वर्ष की वर्षगांठ पर इस स्पेशल लोक अदालत का आयोजन करते हुए ये ध्यान में हमने रखा है कि सुप्रीम कोर्ट में काफी मामले नागरिकों के लंबित हैं और मैं आप सब से गुजारिश करता हूं, लिटिगेंट से गुजारिश करता हूं, वकीलों से, एडवोकेट्स ऑन रिकॉर्ड से कि इस लोक अदालत में आप हिस्सा लें ताकि ये सारे जो मामले हैं इनमें जहां हम कर सकें इनका हम निवारण कर लें और शीघ्र लोगों को न्याय पहुंचाएं.
27 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात उच्च न्यायालय आणि त्यांची सर्व खंडपीठ, जिल्हा न्यायालय, सर्व न्यायाधिकरण आणि तालुका न्यायालयांच्या ठिकाणी एकाच वेळी राष्ट्रीय लोक अदालत होणार आहे. नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 1 लाखांपेक्षा जास्त न्यायालयीन प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. सर्व संबंधित पक्षकारांनी लोक अदालतीमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवून लाभ घ्यावा असं आवाहन प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश सचिन पाटील यांनी केलं आहे. येत्या सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आजी माजी आमदारांना संबोधित करणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते 2017-18 पासून प्रलंबित असलेले उत्कृष्ट संसदपटू आणि सदस्यांना उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व या पुस्तकाचं प्रकाशन देखील होणार आहे असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. संयुक्त पुरोगामी सरकारच्या काळात महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याला 1171 कोटी रुपये इतका निधी अर्थसंकल्प अंतर्गत मिळत होता. आता मोदींच्या काळात हा निधी 13 पटीनं वाढला असून यावर्षी महाराष्ट्राला 15,940 कोटी रुपये मिळाल्याची माहिती रेल्वेमंत्री आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलताना दिली. महाराष्ट्रात एकूण 128 स्टेशन हे पुनर्विकासाअंतर्गत अमृत स्टेशनमध्ये रुपांतरित केले जात असून महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्कचं 100% विद्युतीकरण झालं असंही वैष्णव यांनी सांगितलं. नीट यूजी परीक्षेच्या मुद्यावर विरोधी पक्षाकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या मुद्याकडे लक्ष वेधलं. नीट यूजीच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकतेशी कोणतीही तडजोड झालेली नाही यावर काल सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्याचं प्रसाद यांनी नमूद केलं. काल सादर झालेला अर्थसंकल्प हा समाजाच्या प्रत्येक घटकासाठीचा अर्थसंकल्प असल्याचं प्रसाद यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर टीका करण्यापूर्वी तो वाचून समजून घेण्याची गरज प्रसाद यांनी व्यक्त केली. केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटपात भेदभाव करण्यात आल्याचा आरोप करत इंडिया आघाडीनं आज संसद भवनाच्या आवारात निदर्शनं केली. सर्व राज्यांना समान न्याय द्यायला हवा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. केंद्रीय अर्थसंकल्पात निधीचं वाटप करताना विरोधी पक्षांचं सरकार असणाऱ्या राज्यांवर अन्याय झाल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत केली. लोकसभेतही विरोधी पक्षांनी याच मुद्यावरून सभात्याग केला. लोकसभेचं कामकाज सुरु होताच इंडिया आघाडीच्या सदस्यांनी घोषणा केली। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या या कृतीला आक्षेप घेतला। संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यावर विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत सहमती दर्शवली होती, त्यामुळे त्यांची ही कृती योग्य नसल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले। दरम्यान केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून रमाबाई नगर घाटकोपर इथं निषेध आंदोलन करण्यात आलं। केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटप करताना काही राज्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळून लावला। विरोधी पक्षांचं सरकार असणाऱ्या राज्यांना काहीही दिलं नाही असा भ्रम काँग्रेस पसरवत असल्याचं सीतारामन यांनी राज्यसभेत शून्य प्रहारातल्या चर्चेवेळी सांगितलं। अर्थसंकल्पाच्या भाषणावेळी प्रत्येक राज्याचं नाव घेणं शक्य नसतं, नाव घेतलं नाही म्हणजे त्या राज्यांना काहीच दिलं नाही असं नाही, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं। लेखानुदान आणि कालच्या अर्थसंकल्पादरम्यान महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधल्या अनेक विकास प्रकल्पांना मंजुरी दिल्याचं त्यांनी सांगितलं। लोकसभेत पहिल्यांदाच चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातून बहुमतांनी निवडून गेलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्याबाबत सरकारपुढे प्रश्न उपस्थित केले। आज लोकसभेत शून्य तासात बोलताना शेतकऱ्यांप्रती असणारी उदासीनता दूर करून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करावं अशी मागणी देखील धानोरकर यांनी सभागृहात केली। राज्यातील शेतकऱ्याला आसमानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे, कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणं सरकारचं कर्तव्य असून तेलंगणातील काँग्रेस सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुती सरकारनं संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। महायुती सरकारनं कर्जमाफी केली नाही तर सत्तेवर येताच महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला कर्जमाफी देईल असं आश्वासन पटोले यांनी दिलं। केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती पण केंद्र सरकारनं शेतकऱ्यांची घोर निराशा केली असंही पटोले म्हणाले। नक्षल्यांच्या भामरागड दलमचा सदस्य असलेल्या लच्छू ताडो या नक्षल्यानं आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं। शासनानं त्याच्यावर 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं। लच्छू ताडो हा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील भटपार इथला रहिवासी असून 2012-13 पासून तो गावात राहून जन मिलिशिया म्हणून नक्षल्यांना सहकार्य करीत होता। मागच्या वर्षी तो भामरागड दलमचा सदस्य झाला। त्याच्यावर जाळपोळ आणि जमिनीत स्फोटकं पुरून ठेवण्याचे 2 गुन्हे दाखल आहेत। आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 670 नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे असं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं। राष्ट्रीय महामार्गावरील इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असून सर्वाधिक 750 चार्जिंग स्टेशन महाराष्ट्रात उभारण्यात आली आहेत। देशात महामार्गालगत राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात आलेल्या 5293 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचा राज्यवार तपशील नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे। महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशात सर्वाधिक 577 चार्जिंग स्टेशन राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात आले आहेत। नागपूर महानगरपालिकेने सिमेंट रस्त्याच्या 3र्या टप्प्यातील बांधकामासाठी व्हीएनआयटीचे तंत्रज्ञ नेमले आहेत। रस्त्यातून पावसाच्या पाण्याचा विसर्ग होण्यासाठीच्या बांधकाम तंत्राबाबत हे तंत्रज्ञ मार्गदर्शन करतील, त्यानुसार मनपा अतिरिक्त निधीची तरतूद करेल अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी आज महानगरपालिकेत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। मनपाच्या हॉटमिक्स प्लांट विभागाद्वारे 5 पथकं नेमली असून प्रत्येक झोननिहाय 1 पथक रस्त्यातील खड्ड्यांचं पॅचवर्क करत आहे। शहरात मलवाहिनी आणि स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज सुसूत्रता आणण्यासाठी नागनदी जायका प्रकल्पाच्या अंतर्गतही मलवाहिन्या टाकल्या जाणार असल्याची माहिती चौधरी यांनी दिली। नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी 2000 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून हे काम 5 पॅकेज अंतर्गत निविदा प्रक्रिया राबवून केलं जाणार असल्याचं आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलं। विदर्भात आज सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पावसानं हजेरी लावली असून आज नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली गोंदिया यवतमाळ अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। दरम्यान उद्या देखील नागपूर गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गेल्या 24 तासात गडचिरोली इथं 101.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून चंद्रपूर जिल्ह्यात 91.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यापाठोपाठ गोंदिया जिल्ह्यात 79.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला पुन्हा पूर आला असून आलापल्ली भामरागड मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे तर अमरावती जिल्ह्यातील वरुड बागजी इथल्या धरणाची 3 दारं 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आली असून एकूण विसर्ग 77.87 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे। जिल्ह्यात अवघ्या 3 दिवसांमध्ये 56 प्रकल्पांमध्ये 4% वाढ झाली आहे। भंडारा जिल्ह्यातील पाऊस थांबला असला तरी मध्य प्रदेशच्या संजय सरोवर धरणाचे आणि गोंदिया जिल्ह्याच्या पुजारी टोला आणि धापेवाडा प्रकल्पाचे गेट उघडल्यानं वैनगंगा नदी मध्ये पाण्याची पातळी वाढली असून गोसेखुर्द धरणाचे 5 गेट 2 मीटरनं तर 28 गेट 1.5 मीटरनं उघडण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सलग 2 दिवसापासून पावसाची संततधार सुरू असून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 778 गावं बाधित झाली असून सुमारे 11,000 हेक्टरवरील शेती पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.